चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस तोडणीसाठी मजुरांची कमी। ऊस शेतकऱ्यांना मजुरांची कमी जाणवत आहे। गाळप हंगाम सुरू झाला असून मजुरांअभावी शेतकऱ्यांच्या ऊसाची तोडणी अजूनही न झाल्यानं शेतकरी अडचणीत आहेत। ऊस शेतकरी लखविंदर सिंह जागोवाल यांनी सांगितलं की फार आधीपासूनच शेतमजुरांची कमी जाणवत आहे, पण यावेळी हे प्रमाण वाढलं आहे। अधिक मजुरी दिली तरीही लोक मिळत नाहीत। साखर कारखान्यांनी वेळेआधी गाळपास सुरुवात केली आहे। कारखान्यांनी ऊसाचं ओळखपत्रही शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे, पण जर ऊस तोडणीच होत नसेल तर या ओळखपत्रांचा काय उपयोग? ही अडचण लक्षात घेऊन साखर कारखान्यांनी ओळखपत्र दिल्यानंतर ऊस गाळपाचा वेळ 96 तासांनी वाढवला आहे। ऊस शेतकरी सुखविंदर सिंह यांनी सांगितलं की जोपर्यंत ऊस तोडणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शेतकरी गव्हाचं पीक घेऊ शकत नाहीत, म्हणूनच मजुरांना आणण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागत आहे।